चीनीमंडी.com पॉडकास्ट।
यशवंत साखर कारखाना सुरू व्हावा, जिल्हा शिवसेनेची मागणी। शिरूर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला यशवंत कारखाना सुरू व्हावा ही येथील सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे। हा विषय राज्य सरकारकडे अनेकदा मांडूनही अद्याप यावर तोडगा निघू शकलेला नाही। यावर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी दिली। शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटलं, त्यावेळी या मागण्या करण्यात आल्या। तसंच शिरूर विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न मांडण्यात आले। यशवंत साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीबरोबरच यावेळी पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे, येथे रोजच वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे प्रवाशांना तासन तास रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतं। त्यासाठी सरकारनं वाघोली ते शिक्रापूर या कामासाठी हायब्रिड अन्युईटीमधून मंजुरी दिली आहे। मात्र शिक्रापूर ते शिरूर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे अडलेलं हे काम त्वरित मार्गी लागावं असं साकडं पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री ठाकरे यांना घालण्यात आलं। यावेळी जिल्हा प्रमुख कटके, खेडचे माजी आमदार सुरेश गोरे, जिल्हा युवा सेना अधिकारी मच्छिंद्र सातव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। या दोन्ही प्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं असल्याचंही कटके यांनी सांगितलं।